दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ती निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 2472253. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं. निर्माती गायत्री बस्ते. श्रोते हो, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. ऐकूया निरामय.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आजचं आपलं टॉपिक असणार आहे एक विशेष प्रकारचं जीवाणू ज्याला एच पायलोरी असं म्हणतात. एच पायलोरी हा बॅक्टेरिया मुख्यतः आपल्या जठरमध्ये त्याचा संसर्ग होतो आणि जठरमध्ये त्याच्यामुळे अनेक प्रकारचे असे आजार होऊ शकतात. हा बॅक्टेरिया साधारण एक 20-21 वर्षापूर्वी त्याचं संशोधन झालं. त्याचे जे सायंटिस्ट होते तर त्यांना ह्याच्यासाठी नोबेल पारितोषिकही मिळालं. हा बॅक्टेरिया आपल्या जठरमध्ये जेव्हा असतो, ज्या लोकांना त्याचा संसर्ग झालेला असतो, तर त्यांच्यामध्ये त्यांचे जेनेटिक टेंडन्सी कशी आहे त्यानुसार जठरचे वेगवेगळे आजार होतात. म्हणजे बऱ्याच लोकांना तो बॅक्टेरिया जठरमध्ये असतानाही काही त्रास होत नाही. काही लोकांना त्याच्यामुळे जठरला सूज येते, जठरच्या हालचालीवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपला जो कॉमन ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, जसं की पोटात जळजळ होणे, पोट फुगणे, भूक मंदावणे, असे प्रकार होतात. काही लोकांना त्याच्यामुळं B12ची कमतरता निर्माण होते. पोटात अल्सर होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हाच बॅक्टेरिया आहे, एच पायलोरी बॅक्टेरिया. त्यामुळे आपल्याला जो अल्सरचा कॉमनली त्रास होतो त्यावेळेस, म्हणजे जवळपास 90% लोकांमध्ये एच पायलोरी बॅक्टेरिया आपल्याला त्याच्याबरोबर सापडतो. बऱ्याच वेळेस ज्यांना हृदयाचा त्रास वगैरे असतो त्यांना ॲस्प्रिनची वगैरे गोळी चालू असते, रक्त पातळण्याच्या गोळ्या चालू असतात. आणि अशा पेशंटमध्ये जर एच पायलोरी बॅक्टेरिया ऑलरेडी असेल जठरमध्ये, तर ॲस्प्रिननी होणारे जे जठरावरचे परिणाम आहेत ते 5 पटीने जास्त होतात. अल्सर होण्याचे चान्सेस खूप वाढतात आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग होण्याचे चान्सेस, रक्ताची उलटी होण्याचे चान्सेस खूप वाढतात. पोटात 2 वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स होतात. एक लिम्फोमा, माल्ट लिम्फोमा म्हणतात त्याला, तर त्याचं मुख्य कारण हा बॅक्टेरिया आहे. पोटातले दुसऱ्या प्रकारचे पण जे कॅन्सर आहेत त्याचं एक महत्त्वाचा घटक हा एच पायलोरी बॅक्टेरिया. विशेषतः जपानमध्ये ज्यांच्यामध्ये जेनेटिक टेंडन्सी खूप जास्त आहे जठराचं कॅन्सर होण्यामध्ये, त्यांना हे एच पायलोरी सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण म्हणून सापडलं होतं. आणि एच पायलोरी इरॅडिकेट झाल्यानंतर जठरच्या कॅन्सरचे चान्सेस थोडेफार तिथे कमी झालेले आढळले. ह्याचा अर्थ असं नव्हे की ज्यांच्यामध्ये एच पायलोरी असतो त्यांना जठरचा कॅन्सर होतो. सांगायचा मुद्दा असा आहे की ज्यांना जेनेटिक टेंडन्सी आहे त्यांच्यामध्ये एच पायलोरीचं एक अगदी टोकाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. म्हणून ह्या बॅक्टेरियाबद्दल आपल्याला थोडंसं ॲटलिस्ट नाव माहिती पाहिजे किंवा हे काय असतं हे थोडंफार माहिती पाहिजे. तर जेव्हा आपल्याला काही जठराचे लक्षणं असतात, म्हणजे शक्यतो ॲसिडिटीचे लक्षणं, तर ज्या ठिकाणी एंडोस्कोपी इझिली होऊ शकते, एंडोस्कोपी म्हणजे तोंडातून आपण जेव्हा दुर्बीण टाकून जठराची चाचणी करतो तर त्याला आपण गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो, तर त्याच्यातून त्याच वेळेस आपण एच पायलोरीसाठी बायोप्सी घेतली जाते आणि बायोप्सीनी ते आपल्याला लक्षात येऊन जातं की एच पायलोरी आहे की नाही. असेल तर मग त्याच्यावर त्याचा अँटीबायोटिकचा कोर्स वगैरे दिला जातो ज्याच्याने एच पायलोरी पूर्ण बरा होऊ शकतो. एंडोस्कोपी न करताही आपल्याला एच पायलोरी डिटेक्ट करता येऊ शकतो. काही रक्ताच्या चाचण्या आहेत किंवा काही स्टूल्सच्या चाचण्या आहेत, संडासच्या चाचण्या आहेत, ज्याच्यातून एच पायलोरी आहे का नाही आपल्याला कळू शकतं. तर ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आवर्जून एच पायलोरी टेस्ट एकदा केली पाहिजे आणि एच पायलोरी जर असेल तर त्याच्यासाठी योग्य तो अँटीबायोटिकचा कोर्स केला पाहिजे, जेणेकरून बऱ्याच वेळेस आपले ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कायमस्वरूपी पण कंट्रोलमध्ये येऊ शकतात. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आत्ताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं. निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ती निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 2253